एकदा का हा मनातला चैतन्याचा अंकुर भक्कम रुजला आणि प्रेरणेच्या खत पाण्यावर बहरला डवरला की नकळतच मनात एक दुर्दम्य उत्कट विश्वास जागा होतो. असे अंकुर ज्यांनी ज्यांनी आपल्या मनात रुजवले आहेत, फुलवले आहेत, त्या सर्वांच्या मध्ये तो ताठ कणा, ते वज्रदेही बळ उभं राहतं आणि अचंबित होऊन बघणाऱ्या भोवतालच्या जगाला या विश्वासाची ओळख आपसुकच पटते. या उदंड विश्वासाला संवेदनशीलतेची जोड असेल तर आपल्या समाजाचं, देशाचं रूप पालटण्याचा ध्यास लागतो.
अन्याय भ्रष्ट तेला अमुचा जगेन खारा, श्रीतेला नाथ त्यांना पंखातया निवारा. अन्याय भ्रष्ट तेला अमुचा जगेन खारा, श्रीतेला नाथ त्यांना पंखातया निवारा. जाणून मंत्र घेऊ नष्ट्या ऋषीवरांचा, जाणून मंत्र घेऊ नष्ट्या ऋषीवरांचा. देवत्व त्यात पाहू जो दीन गांजलेला. मनीचा सांगू उभ्या जगाला, आम्ही रवी उद्याचे अंधार भेदण्याला. विश्वास हा मनीचा, विश्वास हा मनीचा. सशक्त बाहू अविराम कष्टणारे, उधळून मेघटाकू जलहीन गर्जणारे. घडवू सशक्त बाहू अविराम कष्टणारे. हा कोण जात कुठली कोळून छाप सारे, हा कोण जात कुठली कोळून छाप सारे. स्नेहाद साध घालू सायाच बांधवाना. विश्वास हा मनीचा सांगू उभ्या जगाला, आम्ही रवी उद्याचे अंधार भेदण्याला. विश्वास हा मनीचा, विश्वास हा मनीचा. उन्मत्त धाक कधीना घडवेल निश्चयाला, नाथनाची राशी समर्पणाला. उन्मत्त धाक कधीना घडवेल निश्चयाला, उडवील नाथनाची राशी समर्पणाला. वज्रास भेदणारी उभवू अभिन्न हृदय, वज्रास भेदणारी उभवू अभिन्न हृदय. सामर्थ्य मेळवूया काळास चिंतण्याला. विश्वास हा मनीचा सांगू उभ्या जगाला, आम्ही रवी उद्याचे अंधार भेदण्याला. विश्वास हा मनीचा, विश्वास हा मनीचा. नवनिर्मिती सलागू स्मरणात ठेवू आम्ही. ज्ञाना सवेच तोलू विज्ञान स्रोत आम्ही, नवनिर्मिती सलागू स्मरणात ठेवू आम्ही. चारित्र शुद्ध भावा कुलगुण अंतरंगी, सुकुमार चित्त पुष्पे अर्पून मातृभूला. चारित्र शुद्ध भावा कुलगुण अंतरंगी, सुकुमार चित्त पुष्पे अर्पून मातृभूला. विश्वास हा मनीचा सांगू उभ्या जगाला, आम्ही रवी उद्याचे अंधार भेदण्याला. विश्वास हा मनीचा सांगू उभ्या जगाला, आम्ही रवी उद्याचे अंधार भेदण्याला. विश्वास हा मनीचा, विश्वास हा मनीचा.